chinimandi.com पॉडकास्ट।
ऊस थकबाकी भागवण्यासाठी साखर कारखान्यांना जाहीर केले 50 करोड रुपये। कोरोना आणि लॉकडाऊनमुळे अडचणीत असलेल्या पंजाबमधील ऊस शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे। कोरोना व्हायरसमुळे लागू केलेल्या लॉकडाऊन दरम्यान मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी सहकारी साखर कारखान्यांना 50 करोड रुपये जाहीर केले आहेत। राज्याचे सहकार मंत्री सुखजिंदर सिंह रंधावा यांनी सांगितलं की मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानंतर 50 करोड रुपये लगेचच शुगरफेडला जाहीर केले। हे पैसे शुगरफेडनं ऊस शेतकऱ्यांची थकबाकी भागवण्यासाठी लगेचच साखर कारखान्यांना ट्रान्सफर केले। रंधावा म्हणाले, यामुळे केवळ ऊस शेतकऱ्यांना दिलासा मिळणार नाही तर राज्य सरकारच्या पीक विविधीकरणाच्या महत्वाकांक्षी कार्यक्रमाला गती मिळेल।